श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात अर्जुनाने अनेक परींनी देवाला सांगण्याचा प्रयत्न केला की देवा, हे युद्ध नव्हे तर हे एक प्रमाद आहे, कितीतरी अपराध माझ्या हातून घडतील, या गुरुजनांवर, या वडीलधाऱ्या लोकांवरती शस्त्र संपात करून मी काय मिळवेल, यापेक्षा भीक मागितलेली बरी। तेच कृष्ण आणि अर्जुन यांच्यातले डायलॉग्स सुरू होते। अर्जुन नानापरीनी कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करत होता, श्रीकृष्णावर याचा काहीच परिणाम होत नाही। अशा हतप्रभ स्थितीत कृष्णाला अर्जुनाने विचारले की देवा, तुला हे का समजत नाही, आपण केवढी मोठी चूक करतोय। यापुढचे श्लोक आपण घेऊ, अर्जुन आणखीन आपली वकालत करेल आणि नंतर श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतील। सुरुवात करूया आजचा भाग, श्लोक 6-11। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। न चैदद्विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवानो जयेयु, यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धातराष्ट्राः। अर्जुन पुढे म्हणाला, युद्धामध्ये आम्हाला जय मिळेल किंवा पराजय, दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस काय आहे हे मला समजत नाही। ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते आमचे कौरव बंधू लढाई करता समोर उभे राहिले आहे। एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा, पै विरुजयांसी ऐकिजे आणि या बोलींची प्राणू सांडिजे, ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती, आता ऐसे यांते वधावे की अव्हेरुनिया निघावे, या दोहून वाजी काई करावे ते नेणो आम्ही। बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय देवा हे तुम्हासच ठाऊक आहे। पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते मात्र इथे युद्धाच्या निमित्ताने आमच्या समोर उभे आहेत। आता यांचा वध करावा किंवा यांना सोडून इथून निघून जावे, या दोहोंपैकी काय श्रेयस्कर आहे ते मला समजत नाही, देवा माझं मार्गदर्शन करा। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म समूढचेताः, यतश्रेयस्यानिशिचन् ब्रूहीतं मे शिष्यस्तेऽहं शादिमान् त्वां प्रपन्नम्। मोहरूपी दोषाने स्वाभाविक वृत्ती नष्ट झालेला व धर्मासंबंधाने चित्त मोहित झालेला मी तुला विचारित आहे। यतश्रेयस्यानिश्चित, जे खरोखरीच श्रेय असेल ते मला सांग। मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेल्या मला तू उपदेश कर। आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तुजात, देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले ते हि नेणे, तरी श्रीकृष्णा तुआ जाणावे
निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आगवे आम्हा सितू। तू गुरु बंधु पिता तू आमुची इष्ट देवता तुची सदा रक्षिदा आपदी आमुते।
आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही, कारण या महामोहामुळे माझे चित्त व्याकुळ झालेले आहे। डोळ्यावर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होते। देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासल्या गेले आहे। आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही। तरी हे श्रीकृष्णा, तू या संबंधाचा विचार करून पहा आणि कल्याणकारक ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तू आणि फक्त तूच आहेस। तू आमचा गुरु, बंधू, पिता, तूच आमचा इष्ट देवता, संकट समयी नेहमी तूच आमचे रक्षण करणारा असा आहेस।
जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्वेरू, का सरितांते सागरू त्यजी केवी, ना तरी अपत्याते माये सांडुनी जरी जाये, तरी ते कैसे नी जिये ऐके कृष्णा। तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागिल माझे, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता।
शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील, किंवा कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगेल, त्याप्रमाणे हे देवा, सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस, आणि आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल तर जे आम्हाला उचित असून धर्माला विरुद्ध नसेल ते हे पुरुषोत्तमा चटकन आता सांग पाहू।
नहीं प्रवश्यानि मवा पुनध्यात यच्छोक मृच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम राज्यम सुराणाम पीचाधिपत्यम।
पूर्ण पृथ्वीवर, भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे अधिपत्यही मिळाली तरी इंद्रियाचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असे मला तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही।
हे सकळ कोण देखोनी जो शोकू उपजलासे मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जायाणिके। एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोहान फिटेल मानसींचा। जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जर्री पेरिली, तरी न विरूढती सिंचली आवडे तैसी। ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाए ते परमामृत। तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धि, एथ जिह्वाणा कृपानिधि कारुण्य तुझे।
हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो शोक तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही। यावेळी सबंद पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले, तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही। ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्याला कधी अंकुर फुटत नाही, किंवा आयुष्य संपले असले म्हणजे औषधाने काही होत नाही, तिथे फक्त एक अमृतच उपयोगी पडते. त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धीही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे, तुझी कृपाच फक्त आणि फक्त माझा आधार आहे.
ऐसे अर्जुन तेथे बोलिला, जब क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. की मज पाहता उर्मिनो हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणोणी लहरी भांजे चिना. हे जाणोणी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवे विषफेडी, तो धावयो श्रीहरी गारुडी पातला. तैसिया पंडू कुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपा वशे अवलिळा रक्षिला आता. म्हणोणी तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या मणितला हा हे तू जाणोनिया.
जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला, पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने परत व्यापले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे. ते दुसरे म्हणजे काय? महामोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला ग्रासले असावे. मर्मस्थान जे हृदय कमळ, त्या ठिकाणी कारुण्यरूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला, म्हणून या लहरी उतरतच नाहीत. त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषयाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता रक्षण अत्यंत लीलेने करील. फक्त हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले, अशी माऊली म्हणत आहे.
मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळनू, जैसा घनपडळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू, जाहलासे दुखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवलाका. म्हणूनी सहजे सुनिळू, कृपामृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनाची धृती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते यायती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. ते कथा आयिका मनाचिया आराणुका, ज्ञान देवो म्हणे देखा श्रीनिवृत्तीदासू.
ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जातो, त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला गेला असे समजा. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता. तयापरी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. किती सुंदर शब्द आहे. आणि म्हणून जात्याच अत्यंत सावळा, जातीनेच जो अत्यंत सावळा आहे, असा तो कृपाअमृत रूप जीवनाने युक्त, कृपाअमृत रूप पाण्याने युक्त, असा तो घन, असा तो ढग, असा तो महामेघ, श्री गोपाळ रूपी श्रीकृष्ण रूपी तो अर्जुनाकडे वळला. म्हणून सहजे सुनिळू, कृपामृते सजळू, तो ओळला असे श्री गोपाळू महामेघू. श्रीकृष्ण रूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे तेज हीच जणू काय चमकणारी वीज होय, आणि गंभीर बोल हाच गडगडाचा थाट होय। म्हणजे गडगडाट करतात ढग, ते गंभीर बोल श्रीकृष्णाचे बोल असे समजा। आता तो उदार श्रीकृष्ण कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञान रूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल हे आपण पाहूया, आणि ती कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली अशी म्हणतात।
संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुळाकेश परंतप न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तृष्णी ब्रभुवः।
संजय म्हणाला राजा धृतराष्ट्रा, अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून आणि मी युद्ध करणार नाही असे सांगून स्तब्ध गप्प बसून राहिला।
ऐसे संजयो सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितू काय बोले आईके सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वतान झुंजे येथे भरवसेनी। ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन धरूनी ठेला तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तयाते।
याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले। तो म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक। तो खिन्न होऊन श्रीकृष्णांना म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका, मी काही झाले तरी ह्यावेळी निश्चित लढणार नाही असे एकदम बोलला आणि मग स्तब्ध होऊन राहिला। त्या प्रसंगी त्याला असा स्तब्ध झालेला पाहून श्रीकृष्णांना अत्यंत विस्मय वाटला।
तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत येनयोरुभयोर्मध्ये विशिन्दतमिदं वचः।
हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्या अर्जुनाला श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागला।
मग आपुल्या चित्ती म्हणे एथ हे काय आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय किजे हा उमजे आता कवणे परी कैसे नी धुरु स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुचि निरवधि निदानिंची तैसे विवरतु असे श्रीअनंतु तया दोन्ही सैन्यानातु जया परी पार्थु भ्रांति सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेचा कोपी थोकले स्नेहाथी की औषधाचिया कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहासन दिसे परीगुणी प्रकट होय तैसी वरी वरी पाहता उदासे आत अति सुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिले।
मग आपल्या मनात म्हणाला या प्रसंगी हे याने काय आरंभिले आहे, या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही काय करावे, हा आता कशाने उमजेल असा विचार श्रीकृष्ण करू लागला, कशाने याला धीर देता येईल। ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो, किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधांची रचना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करू लागला। तो श्रीकृष्णाने हेतू मनात धरला मग ते रागाने बोलाव्यास लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता उदास पण आतमध्ये अति सुरस, परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशांचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मंडळी विचार करा, महाभारताच्या युद्धात दोन्ही पक्षामध्ये पूर्ण सैन्य उभे आहे आणि अशा स्थितीत कुणी विचारसुद्धा करू शकत नाही की त्या ठिकाणी गीतेचा जन्म होऊ शकतो. अर्जुनाला मोहाने इतकं ग्रासून टाकलेलं होतं की त्यामुळे श्रीकृष्णाला या दिव्य औषधीचा, गीतारूपी दिव्य औषधीचा उपाय करायला लागला आणि म्हणून तिथे युद्धाचा प्रसंग असतानाही गीतेचे हे 18 अध्याय तयार झाले, जे एकाहून एक सरस सुरस, अध्यात्मपूर्ण आणि आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असे हे अध्याय आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि माऊलीच्या कृपेने ते अत्यंत अमृत वर्षाप्रमाणे आपल्याला शब्दांच्या रूपात, ओवीच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आता इथून खरी भगवंताची वाणी सुरुवात होत आहे. श्री भगवान वाच अशोच्वानन्वशोचत्स्व प्रज्ञावादांशभाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वा रे अर्जुना, वा, शोक करणाऱ्या जी अयोग्य गोष्ट आहे अशा गोष्टीबद्दल तू शोक करतोस आणि वरून मोठ्या पांडित्याच्या गोष्टी सांगतो, मोठी वकालत करतो, पण विवेकी लोक मेलेल्यांबद्दल किंवा न मेलेल्यांबद्दल कधीही शोक करीत नाही. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुआ येथे आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवे ते न संडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसालनिती. जातंध्या लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपण पे तरी नेणसी, परी या कौरवांते शोचू पहासी, हा बहु विस्मय आम्हासी पुडत पुडती. तरी सांग पा मज अर्जुना, तुझ पासुनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभिले आहेस ना, ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू आपल्याला जाणता तर म्हणवतोस, शहाणा तर समजतो, पण मूर्खातला मूर्ख आहेस आणि मूर्खपणा टाकत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावेरा धावते तसे हे तुझे शहाणपण आहे. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरिता शोक करू पाहतोस, याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतो. तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना ही सर्व तू केली आहेस का? आणि ही विश्वरचना तुझ्यासमोर दिसते हे सर्व खोटं आहे का? मग एथ समर्तू एकाथी, तयापासून भूते होती, परी हे वायाची काय बोलती जगा माजी. हो का सांप्रत ऐसे जहाले, जे हे जन्म मृत्यू तुआ सृजिले, आणि नाशु पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरीसी चित्ती, तरी सांगे काई हे होती चिरंतन. की तू एक वधिता, आणि सकळ लोकूहा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे,
होत जात स्वभावे तरी तू आकाशोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणी तुची नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेक जे होती ते दोही ते ही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया।
तर हे शहाण्या अर्जुना, येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते काही व्यर्थ बोलतात का? आता असे झाले की हे जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर हे मरतील, नाहीतर हे जगतच राहतील। तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत? हे काय कधी मरणारच नाही? किंवा तू एक मारणारा आणि बाकीचे सर्व मरणारे, अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्तात होईल? तर ती होऊ देऊ नकोस बाबा। हे सगळे सृष्टीचे अनादी सिद्ध व्यवहार हे आपोआप होते व जाते, तर मग तू शोक का करतोस सांग मला? पण मूर्खपणामुळे हे तुला समजत नाही। मनात आणू नये ते तू आणतोस, जे करू नये ते तू करतोस, आणि उलट पक्षी तूच आणखीन मोठ्या मोठ्या नीतीच्या वकालतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस। हे पहा, जन्म व मृत्यू ही केवळ आणि केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहीचाही शोक करीत नाहीत। अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढण्याची ही सुरुवात केली आहे। सुरुवातीलाच चांगले फटके दिलेत अर्जुनाला। तू स्वतःला शहाणा समजतोस, तू स्वतःला नीतिवान समजतोस, मोठ्या मोठ्या शहाणपणाच्या गप्पा मारतोस आणि सगळ्या जगाचा कर्ता धरता तूच आहे अशी भ्रांती तुला झालेली आहे, तर असे होऊ देऊ नकोस। आता यापुढे देव आणखीन अर्जुनाला समजवणार आहे आणि हळूहळू मग सांख्य योगाकडे वळणार आहे। तो भाग आपण पुढे पाहूया, आज आपण इथे थांबू।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।